ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद्भागवत स्कंद तीसरा अध्याय चौथा श्लोक क्रमांक 34। देहन्यासं च तस्यैवं वीराणां शैर्यवर्धनम् अन्येषां दुष्करतरम् पशूनां विप्लवात्मनाम् देहन्यासं च तस्यैवं वीराणां धैर्यवर्धनम् अन्येषां दुष्करतरम् पशूनां विप्लवात्मनाम् देहन्यासं च तस्यैवं वीराणां धैर्यवर्धनम् अन्येषां दुष्करतरम् पशूनां विप्लवात्मनाम्। या घटना भक्तांशिवाय इतर कोणालाही समजणे अत्यंत कठीण आहे आणि पशुसाठी तर त्या घटना म्हणजे केवळ मानसिक व्यस्तव्यस्त आहे। तात्पर्य भगवंतांची दिव्य रूपे आणि लीला म्हणजे भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे भक्तांशिवाय इतरांना समजण्यास अवघड विषय आहे। भगवंत स्वतःला ज्ञानी योगी जनासमोर कधीच प्रगट करत नाही आणि भगवंतांचा अंतःकरण पूर्वक द्वेष करणाऱ्या इतरांचे वर्गीकरण त्यांच्या नक्षरी प्रवृत्तीमुळे पशूंमध्ये करण्यात येते आणि अशा नक्षरी पशूंसाठी भगवंतांच्या प्राकट्य व अप्रकट्य अप्रकटनाचा विषय म्हणजे केवळ मानसिक व्यत्यय आहे। भगवद्गीतेत अनुमोदित सेवा प्रमाणे केवळ विशेषित हाच एकमेव उद्देश असलेले आणि भारवाह कशीप्रमाणे अतिशय कवारकष्ट करणारे दुष्ट लोक असुरिक भाव अर्थात भगवंताविरुद्ध बंड करण्याच्या प्रवृत्तीमुळे कोणत्याही अवस्थेत भगवंतांना थांबू शकत नाहीत. भगवंतांनी या मर्त लोकांमध्ये लीला करण्यासाठी व्यक्त केलेल्या दिव्य शारीरिक विस्तार आणि या दिव्य विस्तारांचे प्रकटन व अप्रकटन हे कठीण विषय आहेत आणि लोकांनी या विषयांची चर्चा न करण्याचा सल्ला त्यांना देण्यात येतो. अन्यथा ते भगवंतांच्या चरणकमलांची अधिक अपराध करतील. भगवंतांच्या अलौकिक अवतरण व अंतर्ध्यानाविषयी ते अतिरिक्त प्रवृत्तीने जितकी अधिक चर्चा करतील तितकेच अधिक ते नरकांच्या अति अंधकारण प्रदेशात प्रवेश करतील. त्याची पुष्टी जुन्या प्रबोधिकेची करण्यात आली आहे. भागवताच्या या श्लोकात सांगितल्याप्रमाणे जो कोणी भगवंतांच्या दिव्य प्रेमय सेवेच्या विरुद्ध आहे तो पशुवत होय. ओम ज्ञान निरंभस्य मनांजन सलासय सत्येन गुलिकांगेन तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्य मनोविष्टम् आदितं येन भूतले स्वयं रूपा सदा मह्यं दाति स्वपदान्तिकम् वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलम् श्रीगुरवं वैष्णवांश्च श्रीरूपां साद्रजाता सहगणा पुनर्धान्यसन्तं सुजीवम् साधूतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवम् श्रीराधा कृष्णपादान् सहगणानलिता श्रीशाकान्वितश्च नम ॐ विष्णुपदाय विष्णुप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषिन्नवादी पाश्चात्यदेशकारिणे श्रीकृष्ण चैतन्य प्रभो विचार हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. देहं वासं चतुष्टयं वीराणां सैर्यवर्धनं नीतां दुष्करतरं सूनां विक्रमात्मनां. भगवंतांचे गौरवास्पद कार्य आणि मर्त लोकांमध्ये असाधारण लीला करण्यासाठी त्यांनी विविध दिव्य रूपे स्वीकारणे या घटना व्यक्त करून इतर कोणालाही समजणे अत्यंत कठीण आहे आणि कठीणही प्रतिसादी करता घटना म्हणजे केवळ मानसिक व्यक्तिवत आहे. विदुरजी बुद्धांकडून विषय श्रद्धेनं बघून पाहिजे लीला असतात आणि त्याच लीला मैत्रिणींना विस्तारित रूपाने सांगतील. पण त्याच्या बाबतीत भाव किंवा जे भगवंताची लीला सुंदर गुणाचे जे तंत्र आहे ते तंत्रही त्यांना उपलब्ध करून दिलेल्या लागतील. भगवान शंकर भगवी गेले होता तत्वी सुरुवात प्रत्येकाने करतात की भगवंत हे केवळ शुद्ध भक्तीनाथ जाणून आपण घेऊ शकतो. परंतु अनुभवामध्ये ज्यावेळेला आपण होतो भगवंताचा देश करतच इथे येतो त्याच्या भगवंताविषयी त्यावर तो प्रेम मनामध्ये उत्पन्न होणार ते कठीण सरकारी कई लोग जाए उनके मना के कई सिस्टम है पैसा जो मन पता है क्या लोकन को कि आखिरी ये अनुवापन में ये हाँ जमीन जमीन अखिल लोग है अखिरी ये अनुवापन में अनेक जन्म 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 कित माझ्याकडे येऊ शकत नाही. त्यानंतर हळूहळू ते अत्यंत अभिमता गतीने प्राप्त होतात. तर आपली येणीपेक्षा अभिमती येऊन म्हटली तरी पण या भगवंताच्या मुला आपल्या लोकांना एका कठीण जातो कारण त्याच्या पाठीमागची लागणारी जी श्रद्धा आहे आणि त्याच्या पाठीमागे लागणारी जी भक्ती आहे ती भक्ती असल्याशिवाय भगवंताची साधे तत्वही आपल्याला समजू शकणार नाही. म्हणून काही लोक भगवंताला निराकार समजतात, काही लोक भगवंताला ब्रह्म योगी समजतात, काही लोक शास्त्र नाकारतात, काही लोक आपापल्या मनानुसार भगवंतांचं मुलांचं वर्णन करतात, काही लोक आपापल्या मनाप्रमाणे भगवंताची लीला ऐकतात. तर अनेक प्रकार एक भगवंताची लीला म्हणतात की अनेक व्यक्ती अनेक प्रकारे पाहतात विभागून घेतात की ज्याप्रमाणे एक हत्ती आहे त्या हत्ती जगतात आंधळे सगळ्यात आंधळे तर आणि पेटार हात तेवढं काय हत्ती हा काय तुमचा आणि पाय वगैरे काय हत्ती खांदा आणि शेतकरी भरलं तुम्ही हत्ती घोडी आहे तुम्ही तोंड भरलेले ठिकाणी पत्र नाही आहे असं काय. परंतु जरा डोळे आहेत काय म्हणजे तुम्ही म्हणता सगळं खरं आहे पण हे एका प्राण्याचं निर्णय आलेलं आहे तुम्ही आणलं आहे. परंतु हा संपूर्ण तुम्ही म्हणता सगळं खरं आहे परंतु हे पूर्ण सत्य नाही. सर्व मिळून जे होतं ते सत्य आणि हक्की त्याप्रमाणे भगवंत त्यांच्याबद्दल वर्णन करताना जे निराकार्य म्हणतात तेही बरोबर आहे कारण आपल्यासारख्या भगवंताला आकार नाही. भगवंत ब्रह्मज्योतीचं स्तोत्र आहे त्यांना पण म्हणजे भगवंत ब्रह्मज्योती आहे कारण भगवंतांनी आपल्याला ब्रह्मज्योतीने आवरित केलेली आहे. सर्वसाधारण माणसाला प्रश्न पार करणं मुश्किल आहे. उपनिषदमध्ये आपण वाटतो की हिरण्यमय पात्रेना सत्यस्य अपहित मानाने हे भगवंता तुझ्या तेजस्वी झाले दूर कर म्हणजे आम्ही प्रत्यक्ष तुझ्या दर्शन घेऊ शकतो. तर हे योगी जनांना ब्रह्मसंहितेमध्ये सांगितल्याप्रमाणे की त्यांच्यासाठी कोण सत्वत्तर संग्रहण वायू रथात निराणा की जरी योगी मनाच्या वेगाने जरी घावले तरी सुद्धा आपल्या योग सामर्थ्यावर त्यातल्या ज्ञानावर त्यातल्या शक्तीमध्ये भगवंताच्या पायाच्या नकापर्यंत सुद्धा त्याची मनाच्या वेगाने घावले तरी योगींचं मन तुम्हाला माहिती आहे आपल्या करता नसतं वैयक्तिक संसारामध्ये घडलेल्या लोकांकडे योगींचं मन म्हणजे एकदम ते पॉझिटिव्ह घेऊन जाऊ शकतात. परंतु अचानक असे भगवंत पायाचं नकापर्यंत सुरू जाणार. परंतु ज्ञानकडे उपयुक्त भक्ती दिले होते त्यांना ते ना अंजन प्रेमाचं अंजन ज्याच्या गोळ्यामध्ये आहे आणि जो भक्तीना सज्जना समजून भगवंताला समजण्यास प्रयत्न करतो त्याला हे प्रयत्न समजून जात. म्हणून शास्त्रामध्ये कुठल्याही प्रकारची गडबड न करतात कधी कधी शास्त्र जे आहे ती ज्याला आपण आणि शास्त्र जसं आहे तसं आपण वापरावं. तर त्यावेळी आपण जर त्या भूमीमध्ये नसतो तर आपल्याला की असं का म्हणलं त्यामुळे तर त्यावेळी अर्धांगिलीची आम्ही चर्चा करतो सत्यज्ञानावर कधी कधी होत त्यामुळे असं काय चाणक्य करून एवढे असे श्लोक लिहिले असे काय म्हणजे दुसरा उद्योग होता की नाही म्हणजे काय झालं की काय म्हणजे सुंदर पत्नी तुमची एवढी कशी होती संघर्ष अपनी रह गया पर हमें जो पिता अगला रिटायर के कर्ज दिन जाते थे वही उनका मिल गया गायब रहते वही अपना वही उनकी माता लकड़ी का लग्न करते थी वही हमारी सुंदर पत्नी भी वही है बराबर है वही कारण तुम्हारा जगह में तो प्रत्येक नाम सकारा सुंदर बनेगा महाराज दान दिला महाराज लेकिन गुरा के बाद भूमि में उनको रोडी के नाम अब गोरे की घोड़ा रंग दिया यत्न एक मच्छर मच्छर मिला गया मुझे लिया दिल्ली से और मच्छर में गई गया चिंतन कारण अपना लक्ष्य है आपका से घर से चला गया क्या मुक्ति हो रहा है परंतु दिल्ली आए तो क्या बता हूँ ये बदला पाक चले होना आप पता मिल जाए और क्या तुम बदली सकते हैं जब तक शिकार में चला तो इस पर अपन ये भी बोल नहीं शास्त्र का संबंध करिए शास्त्र अपने संगत में अपन सत्या में बदल कर सकत नहीं सत्या के सत्य अंतर आज हमारे कहा पिता हम पति के शास्त्र में कि पत्नी राजा सर की मुदत बन जा सकती है पर वो सत्य है विद्यानंद सर्वोत्तम ग्रस्त लोकांसाठी प्रश्न विचारला आहे असं सांगितलं जातं की प्रत्येक पंचांच्या बाजूने जे स्त्री जी आहे आमचा साधू वगैरे या गौरी म्हणून प्रत्येक पंचांच्या बाजूने स्त्री आहे तरी बरोबर आहे का तुमच्या निश्चितच बरोबर आहे जगून टाकून गेला तर म्हणून बरोबर आहे समोर आली योगा वैदिक संस्कृती काय आहे पती बरोबर पती जर टाकू पाय समोर आले की घटना ज्या आहे आपल्या आणि टाकले गेली आहे तुम्ही पत्नी जर काय करत पत्नी सगळी वेळ राहिले सगळ्यांनी टाकले तर महाजनाला पत्नी विचारले ही बिहाइंड हिंदी मॅन म्हणजे मुंबई आणि वर संघाची वर बिहाइंड महाराजांची राजा आहे शास्त्र जे आहे आपण बदलू शकत नाही जे आहे जरी आपल्याला म्हणायला शकत नाही तरी आपल्या बुद्धीच्या समिती आहे काही ऐसा बनलेली बरे पण आता आम्ही मला चांगली गोष्ट काय झालं मला चांगली सांगतो की पत्नी ही आजारी आहे संध्याकाळी असं कसं निवडलं लागतो ना एन्जॉयमेंट थोडं कठीण झालं ठीक आहे जसं आहे तसं समजायचं आपण पुढे जाऊ आणि समजायचं की बरोबर पाहिजे आज आम्ही आपण बनवायला जाऊ सत्य नाही सत्य आहे सत्य नाही असं नाही कारण आपण ज्याच्यावर जे आसक्त झालेलो आहे ते आसक्त जी आहे ती बरोबर आहे की त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं तर आपल्याला सत्य वाटत नाही कारण ते आपल्या आसक्ती नाही सत्य आपणच हाती झालेलं आहे आपली जिथे जिथे आसक्ती आहे त्याच्याबद्दल तुम्ही आपल्याला सांगितलं की असं कर्म करू आता आहे तर ते सत्य वाटतच नाही कारण आपण घातूनच दाखवलं आसक्ती नाही माझ्या आसक्ती ही आहे ती तेवढीच पाहिजे मग त्याच्या विरुद्ध जो कोणी काय सांगायला लागेल तेच त्याला विरुद्ध वाटायला लागेल आणि कधी कधी घरीच रिजेक्ट करतो आपण की हा माझं जी आसक्ती आहे आपण गुरुलाच रिजेक्ट करायची आसक्ती रिजेक्ट करायला लागेल गुरुला रिजेक्ट करतो आपण पण आपण समजून घेत नाही की हे सत्य आहे शास्त्राने सांगितलं आहे साधू सांगताय गुरु सांगताय ही आपल्या आसक्तीमुळे आपण सत्य हे पाहू शकत नाही म्हणून भक्तीमध्ये सगळ्यात महत्वाची पहिली पाहिजे प्रामाणिकता आपल्यामध्ये उन्नती करण्याची इच्छा पाहिजे जी काय आसक्ती आपल्या भौतिकरित्या भौतिक आसक्ती जी आढळते ती शास्त्रानुसार आपण दूर केली पाहिजे असं नाही काय आसक्ती असू नये पण आसक्ती कुठे आपली भगवंतावरती आहे त्याच्या माध्यमाने जी काही आपण आसक्ती निर्माण होते ती आसक्ती आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते तर आचार्याला पत्नी जागासाठी दिसत नाही किंवा मुलं तोंडासाठी दिसत नाही ती मग त्यागाविषयी भगवंताची लाभ मग आपण पत्नीला आमच्या कल्प करून देत नाही आपण मंदत करू शकतो कारण एखादा गरज नाही तर शास्त्र घडवण्याऐवजी पहिलेही आपल्या सर्वसामान्यांमध्ये झालं, पण ज्ञानी लोक काय करतात की ज्ञानी लोक ज्ञाने घडवल्याच्या लिला ज्या आहेत या तर्कानुसार त्याला पटत नाही घ्यायचं. सामान्य तर लिलावनं वर्णन करतात परंतु त्यांचा विश्वास नाही. आणि त्यामुळं ती भक्ती जी आहे ती नसल्यामुळं ती अति साधारण भगवंताची असाधारण अशी लिला जी आहे ती सांगा काय वाटतं की
हरे राम हरे राम 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 हरे हरे हरि गो. गोवर्धन लीला अशा अनेक ज्या लीला आहेत त्या काही संप्रदाय आहेत.
संप्रदाय
फक्त द्वारका लीलांचं वर्णन करतात किंवा वैकुंठ लीलांचं जास्त वर्णन करतात. पाच लीला आमच्या थोडं ठीक आहे भगवंताने केले एवढं थोडं पसंत कठीण आहे. नावाने भगवद्गीतासाठी युद्ध करतात भगवंत जय देतात. परंतु रात्रीला थोडी म्हणजे वैष्णव आहे कृष्णाला मानतात. परंतु ही जी लीला आहे या लीला म्हणजे भगवंताना या लीलेमध्ये पाहणं म्हणजे थोडं आपल्याला असं वाटतं म्हणजे चित्र वाटतं. परंतु चैतन्य महाप्रभू लंपट राज म्हणून भगवंताची भक्ती करतात, भगवंत भक्ती करतात, भगवंताचं वर्णन करतात. तर तत्वत भगवान राजाला सांगतायत की जसं आहे तसं आपण भगवंताला स्वीकारल्यानंतर त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होते, अन्यथा ती कृपा प्राप्त होत नाही. आपण पाहतो या श्लोकामध्ये वर्णन केलं की भगवंताने अशा गौरवास्पद कार्य म्हणजे मर्त्य लोकांमध्ये असाधारण लीला करण्यासाठी त्यांनी विविध दिव्य रूपे स्वीकारणे या घटना घटल्याकडे इतर कुणालाही समजणे अत्यंत कठीण आहे. भगवंत आहेत मत्स्य रूपामध्ये किंवा कुरुम रूपामध्ये वराह रूपामध्ये या अशा सर्व रूपामध्ये येत आहेत. पण अशा सर्व रूपामध्ये जरी आले तरी त्यांचे शरीर जे आहे या भौतिक गोष्टीतून बनलेले नाही आहे. म्हणून आपण पाहतो की जो मत्स्य अवतार आहे हा सर्वसाधारण मत्स्य नाही आहे. 80,000 फूट लांब समुद्रात सुद्धा आवत नाही, थोडा मोठा मोठा आवत हा सर्वसाधारण नाही आहे. पण म्हणून भगवंत जे भक्त त्याची स्तुती करतात. ठाकूर जे कुर्म आपण वराह आपण पाहतोय की धनंजय कसे पूजा युद्धामध्ये वराह तरी प्रबल प्रचंड आहे तरी साधारण नसलेला रस्ता कृष्णाचे कपड्याला येणारा साधारण डुक्कर नाही. वराह अतिशय दिव्य असाय आणि म्हणून भगवंताचे भक्त ह्याच्यानंतर स्तुती करतात किंवा त्याचा गौरव करतात. गौरवास्पद आहे भगवंत कुठलेही लोक कधीही कसंही धारण करू शकतो. भगवंताला काय शक्य नाही सर्व काही शक्य. या श्रद्धेमुळे भगवंताचे भक्त त्या सर्व लीलांचं वर्णन ऐकतात. आपल्यासारख्या साधारण भक्त जे आहेत या भक्तांनाही या लीला कधीतरी असं वाटलं असं कसं शक्य आहे. परंतु जर आपण शास्त्रसंमत आहे तर शास्त्राने सांगितलं आहे की आचार्य लोक वर्णन करतात. या श्रद्धेने जर आपण जी काही आपली आसक्ती त्याची बाजूला काढून पुढे गेलो तर आपल्याला ती कळायला लागेल लीला. तर वास्तविक भगवंताचा साक्षात्कार होणं ही फार दुर्मिळ अशी गोष्ट आहे, अतिशय दुर्मिळ आहे. परंतु चैतन्य महाप्रभूंच्या कृपेनं आपल्याला त्याच्यामध्ये प्रवेश मिळालेला आहे. अजून भगवान जे भगवंताचं रूप जे आहे ते अजून आपल्याला फार दूर आहे, प्रवेश मिळालेला आहे. पतीचे स्तर काय आहे? ब्रह्मेची परमात्मेची भगवान इच्छते ब्रह्मेची. सगळ्यात पहिला आपण ब्रह्मस्तरावरती आलं पाहिजे मग परमात्मा स्तरावरती आणि त्याच्यानंतर भगवंत. परंतु चैतन्य महात्मा आपल्याला त्याला डायरेक्टली भगवान दिलेला आहे आणि त्या स्तरावरती ज्यावेळेला आपण भगवंताची सेवा करतो तर आपोआप हे दोन्ही गुण जे आहेत परमात्मा आणि ब्रह्म हे आपोआप आपल्याला त्याचा अनुभव किंवा साक्षात करावा लागतो. पण आपण असं समजू नये की ते तळव्या जैसे महाप्रभूंनी सगळ्यात उच्च असे तत्वज्ञान आपल्याला दिलं, परंतु त्याचबरोबर आपल्याला ब्रह्मस्थिती वरती येण्यासाठी सुद्धा साधून दिलेलं आहे. ते म्हणजे हरिनाम, परमात्मा स्थितीवरती येण्यासाठी साधून दिलेलं आहे. म्हणजे ज्ञान पुस्तकं दिली आहेत, ग्रंथ आपल्याला दिलेले आहेत, शास्त्र दिलेलं आहे, आणि तेच आपल्याला पुढे मदत करणार आहे भगवंत तसे आहे तसे पाहण्यासाठी किंवा त्यांची सेवा करण्यासाठी. तर या भगवंताची भगवंता साक्षात्कार आपण आपले जोपर्यंत ब्रह्मस्थितीवरती नाही आहे, जोपर्यंत ब्रह्मस्थितीवरती नाही आहे तोपर्यंत याचं आकलन आपल्याला होणं शक्य नाही. कारण भगवंत जे काही आहे परब्रह्म आहे, तोपर्यंत ब्रह्माचं ब्रह्माचं आपल्याला आकलन होत नाही. ब्रह्मस्थिती आत्मस्थिती किंवा आत्मा म्हणजे काय आहे आपलं आत्म्याचं स्वरूप जोपर्यंत आपण अनुभवत नाही सात्विक दृष्ट्याने, तोपर्यंत आपण अनुभवत नाही तोपर्यंत परमात्म्याचं स्वरूप आपल्याला कळणं कठीण आहे. कारण एका दृष्टीनं शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आत्मवत म्हणजे ते जगत, आपण आपल्या जगात आपण जग कसं पाहतो आपल्या जगात दिसेल तसं पाहतो, आपल्याला जसं आपण जसं आहे तसं जग पाहतो. तर शास्त्रामध्ये पण तसंच आहे, त्यावेळेला सांगले की मॅन इज मेड इमेज ऑफ गॉड, ही भगवंताची प्रतिकृती म्हणजे मानव आहे. माझं वाटतं की आहे मानव भगवंताची प्रतिकृती मानव, तर मानवाची प्रतिकृती किंवा ओरिजिनल म्हणजे काय आहे भगवंत म्हणजे आपल्याला घातलं पाहिजे. परंतु प्रतिकृती म्हणजे काय भगवंत कसा आहे सच्चिदानंद, तर सच्चिदानंद प्रतिकृती जी आहे मानव दॅट इज इमेज, ती जी प्रती आहे ती सच्चिदानंद आहे विषय आत्मा. तर शारीरिक स्तरावरती तर कुठल्याही चर्चा केलेली नाही आहे, म्हणून आत्मिक स्तरावरती आल्यानंतरच भगवंताची कशी आपण प्रतिकृती आहोत ते आपल्याला कळेल. पण ज्यावेळेला आपण शारीरिक स्तरावरती याचं वाचन करतो आणि त्यावर आपल्याला ते कळणार नाही, तर त्याचमुळे सगळं शास्त्र जे आहे ते आपण शारीरिक स्तरावरती जर वाचलं आपल्याला कळून आपल्याला कळेल की आपण त्या शारीरिक स्तरावरतीच गोंधळ तिथे अडकून पडू. म्हणून या शारीरिक स्तराच्या आसक्तीतून मुक्त होऊन ब्रह्मस्तरावर येण्यासाठी म्हणून ब्रह्मचारी जे आले ब्रह्म आचरती ती ब्रह्मचारी, तर त्याचं आचरण ते ब्रह्मस्तरावरती आहे. काय मी शरीर नाही आत्मा आहे, आणि तो किती विचार करा वयाच्या सातव्या किंवा नवव्या वर्षापासून 22-25 वर्षापर्यंत जवळजवळ 15-16 वर्ष त्याचा अभ्यास म्हणे तो पालन करतोय, इतकं तो त्याच्या शरीरामध्ये त्याच्या मनामध्ये रुजलेलं आहे हे आत्मतत्व. आणि म्हणून तो पुढे कुठलीही गरीब गोष्ट झाला किंवा ब्रह्मचारी राहिला नाही तरी त्या क्रिया ज्या होतील त्या ब्रह्मस्तरावरती होतील. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला हरिकृष्ण महामंत्र देऊन टाकला की जो कृष्ण समान आहे कृष्ण समान आहे, याचा अर्थ असा नाही की आपण आपल्याला भगवत स्वरूप समजलं, असा अर्थ असा नाही की आपण कृष्णाला संपूर्ण समजून घेतलं, असा अर्थ असा नाही की आपण कृष्णाला देवासमोर कसा आहे तसं पाहू शकतो. तरीही आपल्याला जी स्तर आहेत ब्रह्मेची भगवानची ब्रह्मेची परमार्थेची भगवान हे स्तरावर जगलेलं गेलंच पाहिजे. आणि म्हणून हे जे साधन दिलेलं आहे तर कधी कधी आपण बघू भक्तांच्या म्हणजे सुद्धा हा गोंधळ होतो की असं कसं शक्य आहे भगवंताच्या लिहिला, तर आपण आपल्या बुद्धीनं त्या समजून घ्यायचा प्रयत्न करतो शारीरिक बुद्धीनं. कार्यक्षम प्रश्न विचारला देवमध्ये ते तुकाराम महाराज भक्तांनी तुकाराम खरोखरच का आपल्या लिहायचं वैकुंठाला गेले अजून भक्त आहेत विश्वास नाही शास्त्र सांगतोय का नाही सर आणि का शक्य नाही का शक्य नाही भगवंताला जर कुठली गोष्ट करायची असेल का शक्य नाही भगवंत आपल्याला येऊन बसेल सदैव, पण आपण आसक्त आहोत म्हणून येऊन जात नाही भगवंत आपल्याला सदैव. कारण आपण आपल्या ह्या देवानी गेलो पुन्हा ह्या देवानी खाली करत येऊ. तसंच महाराज तुकाराम महाराज किंवा नारद मुनी हे जे नित्यसिद्ध जे या कारणासाठी तिथे येतात मग ते कुठलंही शरीर कसंही शरीर धारण करून आले तरी काय फरक पडणार आहे. आपण शास्त्र सांगतो म्हणून आपण त्याच्यावर मान्य करतो. दुसरं नरोत्तमदास ठाकूर आपण पाहतो ते नरोत्तमदास ठाकूर ज्यावेळेला हा त्यांची जी अंत्यलीला आहे तर त्यांचे जे दोन शिष्य आहेत गंगानारायण चक्रवर्ती आणि दोन शिष्य आहेत त्यांच्यावरती पाणी उठतात आणि त्यांचं शरीर काय झालं दूध झालं. तरी आपल्या कल्पने समजेल का आपल्याला की त्यांच्या शरीरावरती पाणी आहे समाधी केली दुग्ध समाधी म्हणजे दूध झालं त्याने ते ध्येय आणलं म्हणजे ना आणि ते समाधी नरोत्तमदास ठाकूरांची मानली अजून ते समाधी म्हणतात. आता हे साईंच्या दृष्टीने म्हणा किंवा म्हणून भक्तांना सुद्धा कन्फ्युज करून लागते तरी हे सगळं शक्य आहे. दूध झालं वापर पाण्यामध्ये हे सगळं शक्य आहे. तर हे जी अशी जिथे श्रद्धा लागते कारण शास्त्र हे एका स्तरावरती आपल्याला लॉजिकली आणू शकतं म्हणजे तात्विकदृष्ट्या एका स्तरावरती आपल्याला आणू शकतं. त्याच्या पलीकडे जी लागते ती श्रद्धा एका स्तरावरती आपल्याला शास्त्र आणल्यानंतर पलीकडे फक्त श्रद्धा तिथे तर्क काम करत नाही. तर्काचं काम नाही पुढे. बलवंत लीला हे तर्कामध्ये बसत नाही श्रद्धेमध्ये आहे. म्हणून प्रभुपाद का सांगतात की भगवद्गीता जी ABCD आहे हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढे भागवत समजणार नाही चैतन्य चरितार्थ समजणार नाही. तर भगवद्गीता आपल्याला ब्रह्मस्तरावरती आणते फर्स्ट पहिला दुसऱ्याचा ध्यापासून ते आपण शरीरने आत्मावर आणि हे जरी आपल्याला एवढं पाहून जरी असलं प्रिन्सिपल आपण शरीरने आत्मा तुला पुढे सांगा पुढे काय सांगा तेच राह ना सगळं आणि काय आहे आपण आत्मा आहोत की सिंपल आहे त्याच्यामध्ये काय आहे आपण भगवंताचे दास आहोत आत्मा आहोत पण जसं आपण वागतो आहोत का जोपर्यंत आपण वागत नाही तोपर्यंत आपल्याला समजलं नाही की आपण आत्मा आहोत. तर ही पुढे जे तत्वज्ञान समजण्यासाठी जी श्रद्धा लागते ही या ब्रह्मस्थरावरती आल्यानंतर ज्या मात्रेमध्ये आपण ब्रह्मस्थरावरती आहोत त्या मात्रेमध्ये आपण भगवान त्यांना समजू शकतो त्याच्या पाठीमागे नाही. हा नामरूप गुण लिहिला ही ज्या पहिला काय त्याच्यामध्ये नाम आहे हे नाम त्याच्याने महात्मा कल दिलेलं आहे. तर त्याचं कारण आपण आसरी योनी वापरून नाही आपण असरी योनीवर जन्माला आलेलो आहोत सर्वजण. तर भगवंताची कृपा म्हणून चैतन्य महाप्रभूंनी लिहिलेलं आहे. चैतन्य महाप्रभूंची विशेष कृपा आहे आपली त्याच्यामध्ये काय पात्रता नाही. तर त्यांच्यामध्ये दोन प्रकारचे भक्त पुन्हा भक्त जे सकाम निष्काम. तर सकाम भक्तांना भगवंत आहेत माहिती आहेत सत्य माहिती आहे परंतु त्यांची काहीतरी इच्छा आहे अचानक भगवंत हा दर्शन देत नाहीत निष्काम जपन होत नाही सगळी पूर्णपणे काम निघून गेलेलं आहे. हा पूर्णपणे अशी जे नरोत्तमदास ठाकूर सांगतात की विषय छडिया कधी शुद्ध हवे मन ही विषय छडिया सगळे विषय जोपर्यंत सुटत नाहीत सगळे विषय जोपर्यंत सुटत नाहीत तोपर्यंत आपण या ब्रह्मस्तरावरती येऊ शकत नाही ब्रह्मस्तरावरती नाही. म्हणून सगळेजण आपण हा चैतन्य महाराज दिलेला महामंत्राने हा प्रयत्न करतो ब्रह्मस्तरावरती येण्यासाठी मग बाकीच्या लीला आपल्याला त्याचं आकलन होईल. तर ही भगवंताची लीला कधी कधी विपरीत म्हणजे एकाला भेटायला उचलाल नाही चैतन्य करतानामध्ये आपण अनेक उदाहरणाची पाहतो चैतन्य महाप्रभूंची जी कृपा आहे ती एकट्याला मिळते पण तीच पात्रता आपल्याला दुसऱ्याला मिळत नाही. तर हे घडवणार कोण आपण जाऊन सांगू शकत नाही हे चैतन्य महाप्रभू यू आर सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हे मला माहिती आहे परंतु त्याच्यामध्ये जी पात्रता ही माझ्यामध्ये कोण आहे मला का तुम्ही दर्शन देत नाही असं म्हणून चैतन्य महाप्रभू जर हक्काने दर्शन मिळणार नाही आपल्याला पात्रता ही पात्रता काय आहे की आपली भक्ती आहेच आपली सेवा आहेच पण त्याच्यावर भगवंताची कृपा आहे ही जोड पाहिजे आणि भगवंताची कृपा असल्याशिवाय आपल्याला भगवंत समजणार नाही. तसं सर्वम भट्टाचार्य चैतन्य महाप्रभू ज्यावेळेला अठरा नाला पार करून धाव 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 जगन्नाथ मंदिरमध्ये गेले आणि त्यांचे स्थलित्य सगळे सत्य भाव जागृत झाले सगळ्यात शेवटचा भाव जर झालाय क्लास स्टेशन तुम्ही शरीरामध्ये जसं म्हणतो आपण त्राणच राहत नाही फलय रक्त उबाळतं ते फक्त तात्विकदृष्ट्या आपण समजू रक्त उबाळतं अंगावर शारे येतात केस उभारा डोळ्यात नसून येते अंगाचे जे थावले सगळे सुटतात आणि दिवास स्टेशन म्हणजे प्रलय होतो अशा राहून आणि शेवटी जमिनीवरती गळा पडत पडतात चैतन्य महाप्रभू अलीकडे जायला जातात जगन्नाथला परंतु तिथे जायपर्यंत ते आपला भाव सुद्धा नियंत्रित करू शकत नाही प्रलय शेवटच्या भावामध्ये दंडवत होतात. आज तिथला जो कार्यकारी असतो त्याला हा कोणतरी मॅडमॅन आहे, हा कोणते हा खोळा माणूस आहे, तुम्हाला काठीने मारायला जातात, सर्व भट्टाचार्य समजते की नाही हा कोणतरी तेजस्वी महापुरुष आहे, श्रेष्ठी महापुरुष आहे. आता दोन व्यक्ती आहेत, एक जो आहे हा पहारेकरी आहे, आता काय काम होतं पहारा करणं, मग जो कोणी मंदिरामध्ये मंदिरातील नुसार पालन करत नाही त्याला दंड करणं. दुसरा कारण भट्टाचार्य हा ज्ञानी आहे, त्याला काय समजलं, या साधारण व्यक्ती नाही आहे, मॅडमॅन तर नाही आहे पण साधारण व्यक्ती नाही आहे, आणि त्याने कारण हा महापुरुष आहे. तर त्यांनी पाहिलं की थोडा वेळ जाऊ द्यायचा, कारण सुदीप्त भाव जे आहेत ते सगळे त्या त्यांना माहिती आहे शास्त्र आपल्या भाव सगळं होता भगवंताचा लीलांचं स्मरण झाल्यानं त्यांनी थोडा वेळ जाऊ दिला. आणि मग नंतर भव्य अर्पण करण्याची वेळ आल्यानंतर परम भट्टाचार्यांनी त्यांना उचललं आणि आपल्या घरी घेऊन गेले. असे त्यांनी पाहिलं की अरे अजूनही जागृती नाही, त्यांनी माहुलचं पोर जे आहे एकदम हलत नाही आहे, छाती पण हलत नाही आहे, म्हणाले की संपलं. मग त्यांनी कापूस घेतला नाकात ठेवला, कापूस होतोय हा थोडा थोडा जीव का आहे. नंतर सार्वभौम भट्टाचार्य हा त्यांच्या चर्चा करतायत, गोपीनाथ आचार्य सांगतायत की साऊ भट्टाचार्य आणि गोपीनाथ विचारत की हे कोण आहे रे, कारण महाप्रभू हा गोपीनाथ त्यांना ओळखतात त्यांच्या दोघांच्या नात्यानं तिलांबर चक्रवर्ती. त्यांनी विचारलं की जैतनी महाप्रभू कोण आहे, तर त्यांनी म्हणले की ज्या वेळेस भारतीय संप्रदायामध्ये यांनी संन्यास घेतलेला आहे. तर मग तिथं चर्चा होती की हा उच्च संप्रदाय आहे, छोटा संप्रदाय आहे. विज्ञाचार्यांना सांगतात की ह्या संप्रदायाचा काय संबंधच नाही, कारण ही हिमसेल्फ ते स्वतःच भगवंत आहेत, ते भगवंताला कुठला संप्रदाय नाही का, तेच संप्रदायाचे स्तोत्र आहेत, तर त्यांना काय भक्त भगवंत आहेत हा, ही कुठं शास्त्रामध्ये दिसत नाही, शास्त्रामध्ये कळत नाही. तर गोपीनाथ सांगतात की जरी शास्त्रामध्ये असलं तरी भगवंताच्या कृपे कृपा झाल्याशिवाय आपल्याला हे भगवंत आहेत तुम्हाला भगवंत आहे ते कधी करणार नाही. जोपर्यंत तुमच्या चैतन्य महाराजची कृपा होत नाही तोपर्यंत तुम्हाला कधी करणार नाही. आता भागवत काय कमी लोक असतात, खास करून भारतामध्ये किती लोक अवघड असतात, हा श्लोक किती वेळा वाचला असेल, हा कृष्णवर्णन तुषा कृष्णन चांगलं पांगास्त्र पाचन यज्ञे संकीर्तन प्रायजंती सुमेलसा, हा श्लोक गोपीनाथच्या संतात की तुम्ही वाचलं नाही, तुम्ही ज्ञानी असेल मंदिरात. तर दशी सार्वजन भट्टाचार्य पंडित असून समजले नाही, कारण आता आर्मीचे लोक कुठे पंडित ते पण नाही आहेत, त्यांना काय समजणार आहे. तर चैतन्य महादेव आपण पाहतो, मी जोपर्यंत हरिकृष्णामध्ये आलो तोपर्यंत मला चैतन्य महादेव कोण माहीत नव्हतं,